स्ट्रोक ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे जी मेंदूमधील रक्तवाहिन्यांमधील विकारांमुळे निर्माण होते. वयस्क लोकांमध्ये विकलांगता आणि मृत्यूचं हे एक प्रमुख कारण आहे. असं असलं तरी स्ट्रोक झाल्यानंतर बहुतांश किंवा सर्व अंगांचं कार्य पूर्ववत करण्यात यशस्वी झालेले अनेक लोक आहेत. या सादरीकरणामधून स्ट्रोक समजण्यात आणि त्यावरील उपचार आणि पुनर्वसन तसेच भविष्यामधील स्ट्रोकची जोखीम कमी करण्यात तुम्हाला मदत मिळेल. स्ट्रोक ही गंभीर स्वरूपाची आणि जीवन धोक्यात आणणारी परिस्थिती आहे ज्यामध्ये मेंदूमधील रक्तवाहिन्यांमधील विकार अचानकपणे स्ट्रोकची लक्षणं सुरू करतात. वयस्क लोकांमध्ये विकलांगता आणि मृत्यूचं हे एक प्रमुख कारण आहे. स्ट्रोक हा अपुरा रक्तपुरवठा आणि प्राणवायूच्या पुरवठ्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या मेंदूच्या भागाची कायमस्वरूपी हानी यांचा परिणाम आहे. हे मेंदूमधील एखाद्या रक्तवाहिनीमधील अवरोध किंवा तिच्या फाटण्यामुळे घडू शकतं. मेंदूचा हानी झालेला भाग मृत होतो आणि पुन्हा कधीही कार्य करू शकत नाही. स्ट्रोकच्या जोखीम घटकांमध्ये धूम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि अतिमद्यपान यांचा समावेश होतो. वय आणि स्ट्रोक याबाबतीतला कुटुंबाचा इतिहासही व्यक्तीला स्ट्रोक होण्याची शक्यता वाढवतो. स्ट्रोक हे दोन प्रकारचे आहेत, इस्केमिक आणि हेमोरॅजिक.